देवाने त्याच्या शब्दाने सर्व काही उत्तम बनवले. त्याने जमिनीला व पर्वतांना आकार दिला. त्याचप्रमाणे समुद्र व नद्यांची देखील रचना केली. पाण्यातील मासे, अंतराळातील पक्षी, सर्व प्राणी इत्यादी सजीव गोष्टींची त्याने निर्मिती केली. देवाने जे जे निर्मिले ते उत्कृष्ट होते. त्याने जे निर्मिले त्याविषयी तो संतुष्ट झाला.